विविध भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनानं एक बृहत आराखडा तयार केला आहे. भोर विधानसभा मतदारसंघातले भोर, राजगड अर्थात वेल्हे आणि मुळशी हे तिन्ही तालुके डोंगरी भाग म्हणून ओळखले जातात आणि त्यातील काही वाड्या वस्त्या अतिशय दुर्गम भागात आहेत. इथे यापूर्वीच निवडणूक कर्मचारी पोहोचले आहेत. देशाची सामाजिक घडी पूर्णपणे मोडून केवळ लांगुलचालन करण्याचं घातक राजकारण उघडं पडल्यामुळे संपत्तीचं फेरवाटप करण्याच्या काँग्रेसच्या कटापासून सावध राहण्याचं आवाहन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केलं. देशातील साधन संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा असा दावा 2006 तेव्हाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केला होता असंही उपाध्ये यांनी नमूद केलं. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज दौंड तालुका दौऱ्यावर असताना हातवळण गावातील स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचं वचन दिलं. यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जागृतीसाठी मॉल ऑफ मिलेनियम वाकड इथं तसंच चिंचवड इथल्या एस्केप कंपनीमध्येही कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली आणि मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे मुंबई मार्गावरील बोरघाट परिसराची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली. पावसाळ्यात दरड पडून अथवा अन्य काही कारणानं या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद राहू नये तसंच जीवित आणि वित्तहानी होऊ नये यादृष्टीनं ही पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. राज्य मानवाधिकार आयोगासह काही संस्थांनी नुकतंच तृतीयपंथीयांकरता 3 दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. येवलेवाडी इथल्या राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्रात झालेल्या या कार्यशाळेला केंद्राच्या डॉक्टर सत्यलक्ष्मी अनाम प्रेम परिवाराचे भास्कर बिडये यांच्यासह 20 जिल्ह्यातले तृतीयपंथीय प्रतिनिधी उपस्थित होते. डॉक्टर सत्यलक्ष्मी यांनी तृतीयपंथी रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू करण्याच्या सूचना यावेळी केल्या. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना अंमलात आणल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होत असल्याची माहिती स्वारगेटचे आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी दिली आहे. शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे एसटीमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या योजनांची मदत मिळत आहे असंही ते म्हणाले. उन्हाळ्यात खाद्य बर्फाचा मागणीप्रमाणे पुरवठा करणं शक्य होत नाही, त्यामुळे बहुतांश वेळा शीतपेयांच्या दुकानांमध्ये औद्योगिक बर्फ वापरला जात असल्यानं अन्न आणि औषध प्रशासनानं बर्फाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. नागरिकांनी चांगल्या आणि स्वच्छ ठिकाणीच थंड खाद्यपदार्थ घ्यावे. काही तक्रार असल्यास 1800-222-365 या मोफत क्रमांकावर करावी असं आवाहन पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी केलं आहे. 11 सप्टेंबर 1893 या दिवशी जागतिक धर्म संसदेत भारताचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी उच्चारलेल्या शब्दांनी मानवजातीत सुसंवाद घडवून शांती निर्माण होईल असे विचार एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केले. ते अमेरिकेतील आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो इथं मराठी मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अभ्यासक, विचारवंत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि एमआयटीचे माजी विद्यार्थी तसंच अन्य नागरिक उपस्थित होते. संगणक साक्षरतेसाठी 4 दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले संगणक तज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर यांचा जागतिक पुस्तक दिनानिमित्त राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहराचं तापमान 40 अंशांच्या वर जात असल्यानं उष्माघाताच्या रुग्णांसाठी महापालिकेच्या 5 मोठ्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन विभागात खाटा सज्ज ठेवल्या आहेत अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अभयचंद्र दादेवार यांनी दिली. आतापर्यंत शहरात उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झालेली नाही, मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय विभागानं केलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
आपण ऐकत होतात पुणे वृत्तांत.